पुण्यातून वर आलेली कंपनी शेवटपर्यंत. पहिली मग नंतर एकाला कधी ह्याची त्याची साला घ्यायला आवडत नाही मला. मी डोक्यावर बसवत नाही बुल्ल्याची बाला. एवढ्या शिव्या देतो जीप माझी पुसत नाही देव. घरात पुसत नाही देवच मी समजतो मला. हे मुद्दा आता लोकांना कळायला पाहिजे. माझे गाणे ऐकून लांगडा पण पळायला पाहिजे. माझ्या तरक्कीवर जमाना पण चळायला पाहिजे. नाती गोती खूप केली आता पैसे पण छापले पाहिजे. मला परके कोण नको मला आपले पाहिजे. चुकले पोर झापले पाहिजे. माणसं वाकड्यात फाटले सरळ कापले पाहिजे. माझ्या स्वागताला महाद्यांचे लोक म्हणतात सांभाळाने गाणे लवकर टाकले पाहिजे. लोकांना झडप मध्ये जर माझे गाणे पाहिजे. माझे गाणे ऐकाय लोक पण शाणे पाहिजे. पाहिजे बुद्धी होश मधी. तुझं रक्त नाचकाय तू रक्त दोष मधी. झिजलाय कुजलाय तू स्वप्न दोष मधी. इथं सांभाळा डॉन वाचतो फक्त जोश मधी. शांती भंग करून आम्ही क्रांतीच्या खोज मधी. जिंदगी जगतो डॉन मोज मधी. मित्र परिवार सोडला तर कोण नाही क्लोज मधी. वरती ते गँग माझी पैसा ज्वेलरी आणि होश मधी. चार पाच नशे करून भाव तुमचा होश मधी. बुद्धीत शुद्धी शुद्धीत बुद्धी. बुद्धीत युक्ती युक्तीत शक्ती. बुद्धीच्या बाळावर दुनिया झुकती. माझा घमंडी स्वभाव ठेवतो स्वतःवर भक्ती. माझ्या रुबाबावर लोकांची गांड का दुखती. माझ्यापर्यंत पोचू नाही शकत त्यांची प्लॅनिंग चुकती. मिडीस नाही खेळत देतो मोक्षण मुक्ती. प्रत्येक युद्धात विजय प्राप्ती. आम्ही निवडतो वीरगती. विरासत मधी दोस्ती ठेवली कधी. मानले नाही धर्म जाती. त्रास द्यायला जमा झाल्यात वर्ण नाती. मी मैदान गाजवतो कर्ण पाठी. वादळाला धडाकती मर्दाची छाती. मग सगळ्यांचे डोळे डॉनवर. स्वतःपेक्षा जास्त मला भरोसा गँगवर. माझ्यासाठी पोरी ठेवतात 16 सॉमवर. डॉनचा पंखा फास्टॉन खेळतोय घमासान गँगवर. शाब्दिक गुन्हेगार आई जाऊतो शब्दात फुल बिल टिकालाकार. मला बघून हॉटेल सगळे कळी टिकालाकार. मला भेटायचं टाळ. माझ्या नावावरती हवा करती माझी चाळ. काढतो सायफरचा जाळ आणि तू डायपरचं बाळ. तुला वाचणं नाही जमत आणि मी गाजवतोय काळ. घरी दररोज संदर रोज बिर्याणी. तुझ्या ताटात नाही डाळ नाही भातावर कालवण. पालगण बोले सांभाटाला घालवण. मारताना बाप्पन बोललो होता माझं पोरग माझी जागा चालवण. माझी दहशत आज माझी हवा होती कालपण. अय म्हणून तर आत्ता सीनवर आहे सत्ता. मी तर आई जाऊतोय मार्केटला बिटवर आहे महाराज स्वत्ता. आज इथं उद्या तिथं फिक्स नाही ऍड्रेस. आमचा कन्फर्म नाही पत्ता. मी माझे होम्स डायरेक्ट ढागातली ट्रिप. तुला कच्चा खाऊन टाकन कधी करू नका. बीफ ठेवतो ओरिजिनलच्या शॉक नाही राणे मन चिप. लाखो ते काम आणि लॅविशा ट्रिप. पण लक्ष्मीचे रिस्पेक्ट उडावतो डॉलर हटकून. माझी फुगिरी मी झळकवतो कॉलर झटकून. मी कितीतरी लोकांच्या डोळ्यात थटकून. डिस्कार्सात पोरं मला पैसे कमावतात आणि दुनिया बागतात माझ्या अंडाला लटकून. जे नावं ठेवतात मला गल्लो गल्ल्यात बसले बुल्ल्यात. इज्जत मला 752 जिल्ह्यात. मोठमोठे महारथी शाने चालल्यात. माझ्या दिवस पण चांगले चालल्यात. माझी मैत्री कट्टर आम्ही चपात्यासोड सामना बी वाटून खाल्ल्यात. फटके पादरे गँगस्टर आम्ही घरी बसावल्यात. मी कितीतरी गरिबांच्या घर बसावल्यात. गँग मध्ये मेंबर सगळे मी शानदार ठेवल्यात. माझं डुंगण धुवाय सुद्धा मी कामगार ठेवल्यात. येणारे मुद्दे सगळे दमदार ठेवल्यात. मॅटर झाला तरी सॉल्व्ह करा आमदार ठेवल्यात. नाव चर्चा ते माझं नाव लेजंडच्या गिंतीत. बुरटे भामते कधी धरले नाही गिंतीत. घे युट्यूब गँगस्टर नाडतात मला बसून चार भिंतीत. पण राक्षसे पुत्र माझी आई बी चिंतीत. हा माझी आई म्हणते क्षेत्रात तू नंबर वन. तुझा विषय गंभीर. मी एकटा खंबीर जरी विरोधक. मला 100 जण डोक्यात सळसळतं रक्त आणि कमरत गाणे. मग काय तुझं खरं पण नाही. मग तुला बरं पण नाही. जे माझी लायकी काढतात त्यांना राहिला स्वतःच घर पण नाही. त्यांना माझ्या नखाची सर पण नाही. मी कुणाच्या खाली नाही. कोण माझ्यावर पण नाही. आणि चालत नाही कोण मला आलते भलते. आम्ही आमचे स्वतःचे करते धरते. जा कोणच्या पण मंडळात जा. तुला भेटतील माझे कार्यकर्ते बाद शबीर. सगळे भाई पटेल लॉन्जीच्या कंपनीत. मी ठळक बातम्यांवर झाला सनसनीत. प्रत्येक ट्रॅक देतो पब्लिकला दणदणीत. शत्रू आजपर्यंत टिकला नाही रणभूमीत. मी कुठल्या वयात काय करतोय करगणित. मी धंदा ते बिझी तुम्ही अजून पण वर्गणित. तुमची लाईफ बत्तर. आता पैशांनी भरल्यात बॅगा नाही फाटका दप्तर. आता बँकेत बॅलन्स माग पोरी 70. वास्तव बत्तर आणि शत्रू पण आता मला पाहिजे कट्टर. का कारण तेवढी खाज मला. अख्ख ब्रह्मांड घाबरत आज मला. हात धरा माझा आणि वर चाला. चला येडे वाजता शाण्यांनी घाला केले गँगस्टरशिप. पहिली मग नंतर एकाला कधी ह्याची त्याची साला घ्यायला आवडत नाही मला. मी डोक्यावर बसवत नाही बुल्ल्याची बाला. एवढ्या शिव्या देतो जीप पूजत नाही देऊ, घरात पूजत नाही देऊच मी समजतो मला.